ओद्याय पाच एनराज गादीव जो बोठला आतो त्या जेवा अथमा माई योग चोपडे गुंडाळी देखी ती माझे ने एन बारे ने लिखली आती ती हाज शिका ठोकीन बोंद कोली आती एन माय खूप गोती वाळो योग देवदूत देखियो तो मोठे बोंबलीन आगतो लागियो का चोपडी गुंडाळे उघडवा ते शिक्का फोडा कादो लायक है का तोवे होरगा माय एन दोर तिवय नाही ते दोर्या ठा कादो बी ती गुंडाळे उघडवा नाही ते मायरा गोती वाळो नाही आतो पासे आय खूप रोडियो कहा कै ती गुंडाळे उघडवा एन ते मायरा लायक ओहडो कादो मिळो नाही तोवे जेठा महामाने युके जायाख्या रोढे मा देख यहुदा कुळा गोर्योवाक दाविदा पिलो ये जीत मिळवी या हटी ते हात सिक्का फोडीन उघडा हटी लायक ठरलो हे तो राज गादेवो एन चार जनावरे यहामाय एन मोठा ओदम्या टोळ यहामाय जाल माये टाकवा माय इनलो आतो ओहडो मेंढो माये उभो रवलो देखियो त्याल हात हिंगे एन हात डोळाता ते बादे दोर तेव दवाळले देवा हात आत्मे हे ते जायन राज गादेवो जो बोठलो आतो त्या देवा आथामाने ती गुंडाळी लेदी ते गुंडाळी लेदी तोवे ते चार जनावरे एन चोवीस मोठा ओदमी या मेंढा पागे पुड्या त्या योक योका पाय विना एन माळ देना दुपेको बोल्यो होना वाट्यो आत्यो त्यो वाटे ते चोखा महा प्रार्थना है त्या नोवा गीत आकता तू गुंडाळीला एन सिका फोडा लायक हा कहा का तू माय टाकलो गोयलो आतो एन तो लोयको बादाकुळ जुज जुद्यो बोली बोलणारे लोक एन देश यहामाने माहे आमे देवाहटी वेचात लेदले हेते एन आमे देवाहटी त्याहाल तुये युका राजा मा युक्ठा कोला है त्याहाल देवा याजक कोला है एन त्या दोर तिवो राज कोरी तोवे माये देख्याते राज गादी जोनावर एन वडील या चमकी खूप देव दुतहा वाणी उनायनी एन त्याहा आकडो लाखो लाख आतो मेंढो लायक है खोराखोर लायक है एहको त्या मोठाई आखवाता मालो मेंढो लायक है मोठी गोती दोन ओकेल एन ताकेत मोठो पण एन श्यान पण इला हटी लायक है जी जी उजबाडली गोट जुगामाय एन दोरतीवो दोरते एठा एन दोर्यावो है एन त्यामाय जी बादा है त्याहाल एहको आखता आय वनायो का राजगादेवो जो बोठलो है त्याल एन मेंढाल उपकारा वाखांनी मान एन मोठे पण एन मोठी बहादुरी इ जोलाम जुग है एन ते चार जोनावर एहको आखते लागे का या पुरमाने ओए एन त्या चोवीस मोठा उद्म्या बी उंबडा पुडीन त्या बोक्ती कोई